तसं पाहायला गेलं तर तुम्ही सुद्धा या प्रजापिता ब्रह्मा बाबांची संतान आहात. कारण नावच पहा ना, प्रजापिता. मग आपण सर्वच जण प्रजेमध्ये आलो नाही का? आणि प्रजेचा पिता म्हटल्यानंतर आपण त्यांची संतान झालो, आपण त्यांची मुलं झालो. आता फक्त अडचण कुठं आहे की प्रजापिता ब्रह्मांच्या द्वारा निराकार शिव परमात्माच हे ईश्वरी ज्ञान देत आहेत याची अनुभूती करण्याकरता ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये दररोज सकाळी सायंकाळी ईश्वरीय महावाक्यांचं, ज्याला मुरली म्हटलं जातं, त्याचं वाचन केलं जातं. तर ते जर आपण लक्ष देऊन ऐकलं, एकाग्र चित्त होऊन ऐकलं, आता नुसतं ऐकायचं नाही, ते आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन ऐकलं की हळूहळू आपल्या देहभानाच्या स्मृती ह्या गळून पडतात. जसं आपण पाहतो ना की नारळ असतो की नाही नारळ, तर आपल्याला जर त्यातलं गोड पाणी, मधुर पाणी की जे खूप शक्तिशाली असतं, टॉनिक प्रमाण असतं, ते जर आपल्याला प्राशन करायचं असेल तर जसाच्या तसा नारळ तोंडाला लावून कधी होईल? नाही चव चाखता येणार ना. त्याच्याकरता सगळ्यात त्याच्यावरचं जाड कवच, तेच किती तणक असतं नाही का, पहिल्यांदा ते काढलं पाहिजे. ते काढल्यानंतर पुन्हा आणखीन एक कवच त्याच्यावर असतं, त्याच्यावर शेंडी असते, ते शेंड्या उतरवाव्या लागतात. नंतर तो नारळ दणकन फोडावा लागतो, किंवा शहाळी असतात कोळी, त्याला पण आपल्याला चाकून हे करावं लागतं. आणि मगच त्या शहाळामधलं, त्या नारळामधलं मधुर पाणी आपल्याला त्याची चव चाखायला मिळते आणि आपल्याला किती थंड वाटतं, आल्हाददायक वाटतं, पोट भरल्यासारखं वाटतं, आपल्याला एक तृप्तीचा ढेकर येतो नाही का? पण त्याची चव चाखण्याकरता, ती टेस्ट प्राप्त करण्याकरता त्याच्यावरची एवढी सगळी कवच आपल्याला पहिल्यांदा काढावी लागतात. तसं आपल्या आत्म्यामध्ये असलेले गुण आणि शक्ती याचा अनुभव करण्याकरता त्या देहभानाच्या स्मृती ह्या आपल्याला पहिल्यांदा समाप्त कराव्या लागतात. देहाचं नावरूप विसरावं लागतं आणि आपल्या चैतन्यामध्ये, ज्योतिर्मय स्थितीमध्ये आपल्याला स्थित व्हावं लागतं. म्हणूनच तर जुनी एक म्हण आहे ना की देवाची करणी आणि नारळात पाणी. अहो, देवाची करणी नाही, तसं तो निसर्गाचाच भाग आहे. पहा ना, तुम्ही एक वेळेला निसर्गाकडे निरखून पहा, प्रकृतीच्या पाच तत्वांकडे सूक्ष्मरित्या अवलोकन करा. काय फळांची सुंदर रचना आहे नाही का? एक डाळिंब घ्या, ते डाळिंब जर वरचं सोडलं तर आतमधले त्याचे दाणे किती एकमेकाला चिकटून असतात, किती व्यवस्थित बसवलेला असता, आणि रंग तर काय अप्रतिम. आपल्याला अशी रचना करता येईल? किती प्रयत्न केला असे ते छोटे छोटे सुंदर दाणे, रंगीत दाणे, लाल भडक एकमेका शेजारी चिपटून चिपटून बसून त्यांना आकार द्यायचा, हे आज सुद्धा मानवाला जमत नाही. एक आंब्याचं फळ घ्या, किती त्याच्यामध्ये मधुरता. एक चिंच घ्या, ती किती आंबट. अनेक प्रकारच्या भिन्न भिन्न फळाची रचना आपण त्याचं चित्र काढतो, आपण त्याची या ठिकाणी बीजाद्वारा निर्मिती करतो, पण आपल्याला हातानं काही तशी रचना करता येत नाही. तसंच फुलांची रचना घ्या, कमल पुष्प घ्या, त्या कमळ फुलाची आपल्याला रचना करता येते? नाही ना. पहा ना, प्रकृतीनं सुद्धा आपल्याला किती मोठी देणगी दिलेली आहे. या दुनियेमध्ये थोडीशी जरी कुणी देणगी किंवा दान दिलं, मंदिरामध्ये, हॉस्पिटल करता, हायस्कूल करता, सामाजिक कार्याकरता, साध एक गणेश उत्सवामध्ये कुणी 11 रुपये वर्गणी जरी दिली, तरी त्याला आतून सारखं काय वाटत असतं? माझं नाव सांगितलं गेलं पाहिजे, माझं नाव यादीमध्ये आलं पाहिजे, मंदिरात माझ्या नावाची फरशी लावली गेली पाहिजे, हॉस्पिटलला माझं नाव दिलं पाहिजे, हायस्कूलच्या समोर माझ्या नावाचा, घराण्याचा किंवा आडनावाचा बोर्ड लावला गेला पाहिजे, माझं नाव लावलं गेलं पाहिजे, माझी तुम्ही महिमा केली पाहिजे, माझंच तुम्ही गुणगायन केलं पाहिजे, माझंच तुम्ही ऐकलं पाहिजे, माझा तुम्ही सन्मान राखला पाहिजे, असं ऐकलंय कधी? खरोखरच ती सुद्धा किती निष्कामरित्या आपली सेवा करते, नाही का? म्हणजे ती सुद्धा निस्वार्थ मनाने आपल्याला देत राहते. म्हणजे देणारा निसर्ग निष्काम भावनेने देत आहे, पण आपल्या मनोकामनेचा मंदिराचा कळस कधी पूर्णच होत नाही. देणारी 5 तत्व, तत्व 5च आहेत, पण ती किती कोटी हातांनी आपल्याला देत आहेत, पण आपले हात, आपलं मन सतत वकवकलेलं राहतं, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, या गोष्टीला कुठे विरामच लागत नाही, बिंदूच लागत नाही. मग अशा निष्काम सेवेचा अनुभव आपण कधी करतोय का? आणि या बाबतीत ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये शिव परमात्म्याने जे विचार दिले, शिक्षण दिलं, तर मला एक पॉइंट फार फार आवडला, त्याचा मी माझ्या जीवनामध्ये अनुभव पण केला. आणि तो पॉइंट असा होता की तुमच्यामध्ये असलेली कोणतीही विशेषता किंवा इतरांच्या मध्ये असलेली कोणतीही विशेषता, याला तुम्ही प्रभू प्रसाद, प्रभूकडून मिळालेली भेट, प्रभूकडून मिळालेला उपहार, ईश्वर या देणगी समजा. म्हणजे त्याचाही तुम्हाला अभिमान, अहंकार येणार नाही आणि तुम्ही त्या आकर्षणामध्ये कधीही गुंतले जाणार नाही. खरोखरच असं कोणीच आम्हाला सांगितलं नव्हतं आणि त्यामुळं आजच्या मानवाला जो आपल्या बुद्धीचा अहंकार आहे तो अहंकार दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि त्या अहंकाराच्या पायी त्या अभिमानाच्या पोटी तो नको ती कृत्य करत राहतो आणि त्याचं जीवन कृतार्थ होण्याच्याऐवजी परोपकारी होण्याच्याऐवजी तो आज उपकारीवर सुद्धा अपकार करतो. अनेकांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्याकरता तो निमित्त बनतो. लोभापायी मोहापायी तो अनेकांच्या जीवनामध्ये नवनवीन अडचणी निर्माण करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये तो अडथळे आणतो. म्हणजे एक प्रकारे तो त्यांना सतत काही ना काही अशांतीचा दुःख प्राप्तीचा अनुभव करून देतो. परंतु ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी हा प्रयोग केला अभ्यास केला की जे काही आज आमच्याकडे प्राप्त आहे, मी तर कधी कधी असाच विचार करते, माझी व्यक्तिगत धारणा आजही अशी आहे, समजा मी हे पाणी पित आहे परंतु हे पाणी पाजणारा मला कोण आहे? ते पाणी ज्या पात्रामध्ये आहे ते पात्र कोणाचं आहे? पाणी आणि पात्र याची गरज ज्यांनी भागवलेली आहे तो याचा बॅकबोन कोण आहे? तर खरोखरच आजही ही अनुभूती होते या सर्व गोष्टीचा दाता स्थूल सूक्ष्म गोष्टीचा दाता हा तो एक शुभ परमात्माच आहे आणि याचा अनुभव करण्याकरता आपल्याला त्या मुरलीच्या महावाक्यांना समजून घ्यावं लागतं, उमजून घ्यावं लागतं. म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचा उलगडा ज्याला ज्ञानरूपी प्रकाश म्हटलेला आहे तो पहिल्यांदा आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागतो. आणि जेव्हा हा ज्ञानरूपी प्रकाश आपल्याला प्राप्त होतो तीच खरी आध्यात्मिक ज्ञानाची लाईट आहे. आणि ही फक्त लाईटच नाही बरं का, जसं सकाळचं सूर्याचं कोळवून हा प्रकाश देतो, पण जो माध्यानीचा प्रखर सूर्य असतो तो शक्ती देतो, प्रचंड शक्ती, ऊर्जा निर्माण करतो, उष्णता निर्माण करतो, अनेक प्रकारच्या गोष्टींचं परिवर्तन करतो. तसं ज्ञानसूर्य महासूर्य शिव परमात्मा आज या सृष्टीचं परिवर्तन, सृष्टीमध्ये राहणाऱ्या कार्यरत असणाऱ्या आत्म्यांचं परिवर्तन म्हणजे संकल्प संस्कारांचं परिवर्तन आणि प्रकृतीच्या पाच तत्वांचं परिवर्तन, अर्थात तमोप्रधान तमोगुणी प्रकृतीला सतो प्रधान सतो गुणी परिवर्तन ते करत आहेत आणि या सात्विकतेचं बीजारोपण करण्याचा समय हा जो संगम युगाचा समय आहे या संगमावर आज आपण सर्वजण उभे आहोत. आणि जर आपण असे संगमावर उभे आहोत तर आपलं हे परम कर्तव्य आहे की या ठिकाणी त्या संगमाचं फक्त दर्शन करायचं नाहीये, संगमाचा फक्त संदेश घ्यायचा नाहीये, पण त्या ठिकाणी जे श्रेष्ठ कार्य चालतं ईश्वरीय कार्य त्या ईश्वरीय कार्याला आपण जवळ जाऊन त्याचा अभ्यास करून त्याची अनुभूती करायची तेव्हा आपली सुद्धा कर्म श्रेष्ठ होतील. आणि श्रेष्ठ कर्म झाली की हे जग हे जीवन बदलायला अजिबात वेळ लागणार नाही आणि सर्वांचं जीवन अशा रीतीनं परिवर्तन हो, हे जग उद्धाराकडे जाओ, हे जग चांगुलत्वाकडे जावं अशी शुभ भावना सदभावना.